हे फेक मेसेजेस जे असतात ना ते सुद्धा इतके हाय रेटेड आणि शिस्तीत असतात ना की आपल्याला सुद्धा त्याच्यावरती विश्वास ठेवा असं वाटतं. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ. आणि जनरली मुलांना वगैरे असे मेसेजेस जातात की एखादी मुलगी आहे तिच्यासोबत डेट करा किंवा तिच्याशी फ्रेंडशिप करा वगैरे वगैरे असे प्रकारचे मेसेजेस जातात जे ऑब्व्हियसली फेक असतात आणि फसवणारे असतात. आणि याच्यामधून बरेचसे मार्ग असतात की समोरच्या व्यक्तीचा डेटा कसा कसा काढता येईल. एक ना एक कॉल फ्लॅश होतो इकडे, बघूयात काय म्हणतात ते.
हॅलो.
हां, कोण बोलतंय?
लॉटरीवाले आणि पंडितजीचा खास करून येतात की जानी अपना भविष्य.
अच्छा, मग याच्यावरती तू कधी काही ऍक्शन घेतलीये का की असे मेसेजेस काय येतात?
माझ्या मित्रांनी कॉल केलं होतं, बस पंडितजीचा आम्ही मस्त मजा उडवली. त्यांना विचारला की आमचे म्हणजे आता पेपर होणार होते, तेव्हा म्हटलं की आमचं पेपर कसं येणार, आज इंडिया जिंकणार काही पण त्यांना विचारत होतो.
बऱ्याचशा जणांना ना हे माहितीच नसतं की असा नंबर आपला कसं काय कुणाकडे स्प्रेड होतो. कधी तुम्ही असं मॉलमध्ये वगैरे गेल्यावरती ते लकी ड्रॉ म्हणून आपल्याकडून चिठ्ठ्या भरून घेतात ना, किंवा सर्वे म्हणून एखादा सर्वे असतो त्याच्यामध्ये आपली माहिती लिहिलेली असते, नाव, पत्ता, ईमेल ऍड्रेस, मोबाईल नंबर, अशा सगळ्या गोष्टी. तोच डेटा 10-10, 20-20 रुपयाला बाहेर विकला जातो आणि असा ढीगवर डेटा जमा झालेला असतो ना, त्याच्यामुळे ते लाखो आणि करोडो रुपयांमध्ये कमवतात या डेटामुळे. सो अशा प्रकारचे कुपन्स भरून देणं किंवा आपला लकी ड्रॉ लागेल, आपल्याला काहीतरी गिफ्ट मिळेल, अशा आमिषाच्या पाठी जाऊन आपण असे नंबर वगैरे देतो इकडे तिकडे आणि मग लगेचच आपल्याला मेसेज यायला सुरुवात होतात. नको नको ते मेसेजेस येतात, रम्मी खेळा, तीन पत्ती खेळा, याच्याशी डेट करा आणि वगैरे वगैरे. नाही नाही, ते मेसेजेस येतात आपल्याला आणि आपलं डोकं असं त्रस्त होऊन जातं. अजून बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपला डेटा लोकांपर्यंत जातो, तेही सांगेन. पण तुम्ही सांगा मला की तुम्हाला असे मेसेजेस आले आहेत का, कसल्या कसल्या प्रकारचे मेसेजेस तुमच्यापर्यंत आले सांगा मला. कॉल करा 9607007935 वर 9607007935 माझा नंबर आहे. कॉल करून सांगा की तुम्हाला असे काही काही फेक मेसेजेस येत आहेत का, उगाचच फसवणारे मेसेजेस येत आहेत का. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.